आकाशवाणी मुंबई उमेश घळसाची प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात शपथविधी। राज्यातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळण्याची शक्यता। उद्यापासून राज्यभरातल्या सुमारे 39,000 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू। टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत। आणि नैऋत्य मौसमी पाऊस आज मुंबई, ठाणे, पुणे, नगर, बीडसह राज्याच्या आणखी काही भागात दाखल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। त्यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांना तसंच सदैव अटल स्मृतीस्थळावर माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली। त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकातही पुष्पहार अर्पण केला। आज सकाळी एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांसाठी त्यांनी चहापानाचं आयोजन केलं होतं। त्यात अमित शहा, जेपी नड्डा, एस जयशंकर, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, रामदास आठवले, ज्योतिरादित्य शिंदे, चिराग पासवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भारताच्या शेजारी देशांचे आणि हिंदी महासागर प्रदेशातल्या देशांचे प्रमुख प्रधानमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव, पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रीती साहू, गोंदियाचे लोको पायलट स्नेहसिंह बघेल, नाशिकचे स्वच्छता दूत चंद्रकिशोर पाटील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। हे बातमीपत्र संपल्यावर शपथविधी सोहळ्याचं थेट प्रसारण ऐकता येईल। एफएम गोल्ड, इंद्रप्रस्थ आणि आकाशवाणी लाईव्ह न्यूज 24/7 या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीतून हे प्रसारण होईल। याशिवाय मुंबईतून अस्मिता वाहिनीवर मराठीतही या सोहळ्याचं प्रसारण श्रोत्यांना ऐकता येईल। आकाशवाणीच्या समाज माध्यमावरही हे प्रसारण श्रोते ऐकू शकतील। नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दाखवली नसल्याचंही ते म्हणाले।
राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही। पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल।
केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांना संधी देण्याचा निर्णय गुणवत्तेवर आधारित आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते। पक्षाला काही मिळावं म्हणून नाही तर विचारधारा समान असल्यामुळे भाजपाशी युती केली असंही शिंदे यांनी सांगितलं। नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री झाल्याचा आनंद सर्वात मोठा आहे। येत्या 5 वर्षात देश प्रगतीपथावर पुढे जाईल। लोकसभेचे खासदार एकजुटीनं काम करतील अशी ग्वाही त्यांनी दिली। संसदेत काँग्रेसची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे असं काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होत्या। भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रांमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असं सोनिया गांधी यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं झाली। पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी उपस्थित होते। तसंच कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, पीसी चाको यांच्यासह नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। लोकसभा निवडणुकीसाठी लावलेली आचारसंहिता शिथिल झाल्यानं राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। 10 जूनपासून म्हणजेच उद्यापासून राज्यभरातल्या सुमारे 39,000 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे। याबाबतचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी दिला आहे. 31 डिसेंबर 2023 अखेर निवडणुकीला पात्र असलेल्या 93,342 सहकारी संस्थांपैकी 50,238 संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 10,783 संस्थांमध्ये निवडणूक सुरू आहे. यात प्रलंबित असलेल्या 20,130 आणि यावर्षी निवडणुकीला पात्र झालेल्या 7,827 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमध्ये नासॉ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात आयर्लंडवर 8 गडी राखून विजय मिळवला तर पाकिस्तानच्या संघाला अमेरिकेच्या संघाकडून पराभव पत्करावा लागलाय. या स्पर्धेत आज सकाळी गुयाना इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं युगांडावर 134 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं 174 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, मात्र युगांडाचा संपूर्ण संघ 12 षटकातच 39 धावांमध्ये गारद झाला. वेस्ट इंडिजच्या अखिल हुसेन यानं 11 धावात 5 बळी घेतले. स्पर्धेतला आजचा तिसरा सामना ओमान आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. अँटिग्वामध्ये हा सामना सुरू होईल. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबद्दल समाजमाध्यमावर प्रसृत कथित आक्षेपार्ह वक्तव्याबाबत चौकशी करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजानं आज बीडमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर आंदोलक नेत्यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आज परळी तालुक्यात बंद पाळला. पंकजा मुंडे यांच्या विरोधात समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला असला तरी त्याला अजून अटक झालेली नाही म्हणून हा बंद पाळण्यात आला. जेईई अॅडव्हान्स 2024चा निकाल आज सकाळी जाहीर झाला. आयआयटी दिल्लीच्या बेद लाहोटीनं 360 पैकी 355 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं. आयआयटीच्या jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातल्या मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गिकेतल्या भूमिगत बोगद्याचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर 11 जूनपासून या मार्गावरची वाहतूक सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत नियमित सुरू होईल. या मार्गावर सोमवार ते शुक्रवार वाहतूक सुरू राहील तर शनिवार आणि रविवारी प्रकल्पाची उर्वरित कामं सुरू असल्यामुळे हा मार्ग बंद राहील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. ठाणे भिवंडी कल्याण आणि मुंबईत आज सकाळपासून होत असलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली, परंतु त्याबरोबरच उकाड्यातून दिलासाही मिळालाय. पालघर वसई विरारमधल्या सखल भागात पावसाचं पाणी साठलंय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या दुरुस्ती कामात झालेल्या चिखलात वाहनांचे टायर अडकत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झालीय. सांगलीत गेले 2 दिवस पाऊस पडत असल्यामुळे नदीला पूर आलाय. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 10.6% पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यात काल दुपारपासून जोरदार पाऊस सुरू झाला असून मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यात नडगाव गावाजवळ काल संध्याकाळी दरड कोसळली. जालना जिल्ह्यातल्या काही भागात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काही वेळापूर्वी मुसळधार पावसाची सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून पावसानं हजेरी लावलेली. अहमदनगर जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाला मदत होणार आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज मुंबई ठाणे पुणे नगर बीडसह राज्याच्या आणखी काही भागात दाखल झालाय. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हवामान विभागानं येत्या 2 दिवसासाठी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात शपथविधी. राज्यातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळण्याची शक्यता. उद्यापासून राज्यभरातल्या सुमारे 39,000 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. आणि नैऋत्य मोसमी पाऊस आज मुंबई, ठाणे, पुणे, नगर, बीडसह राज्याच्या आणखी काही भागात दाखल. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.